प्रक्रिया आता संपूर्ण देशात सुरू झाली आहे. जेव्हा अत्यावश्यक असेल तेव्हाच करा.
हॅलो,
हॅलो,
येस,
हा सर, अर्चना बोलते ब्रांच फेस स्कीम मधून. हा ना, मागे आपण ते अर्थश्री साठी बोललो होतो ना सर. हा, तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली ना माझ्याकडून सगळे.
इन्फॉर्मेशन मिळाली मला.
ओके,
सध्या लॉकडाऊन पिरियड आहे ना.
हो हो,
त्याच्यामुळे सगळेच अडकलेलं आहे.
बरोबर,
एबल टू मूव्ह आउट
एनीवेअर. राईट राईट,
ते आता थोडस नॉर्मलाइज होऊन जाते.
चालेल चालेल चालेल, ठीक आहे. म्हणजे आता मला वाटतं ऑगस्ट मध्येच मग तुम्हाला यायला
जमा. नाही पण ऑगस्ट मध्ये पण जमायला चान्सेस कमी आहेत. ऑगस्ट मध्ये उद्या आता दत्तक वगैरे पण येतात ना. आम्ही इथे प्रवेश जातो. आता श्रावण आणि भाद्रप हे जे श्रावण भाद्रप अशी आहे ते तीन महिने थोडेसे जास्त स्टाफ होतात. म्हणजे या काळामध्ये ह्या पिरियड मध्ये या प्रॉब्लेममुळे काय होते ते सांगता येते. पण कुठे कामात असतील तर आम्हाला घरातच बसा नाही. हा आणखी एक प्रॉब्लेम
बघा सर.
हो ना, बघा ना.
हो, आता तरी एखादी चक्कर मारणार असेल ऑगस्ट मध्ये तर येऊन जा सर. ठीक आहे. त्यातल्या तुम्हाला कुठलं आवडलं होतं, बावधन का बालेवाडी का भूगाव?
मला एक सांगा, बावधान, बालेवाडी आणि भूगाव यापैकी लक्ष्मीनगर सगळ्यात थोडक्यात स्वारगेटच्या जवळ सर्वात कोणतं आहे भारताच्या?
स्वारगेटच्या जवळ त्यातल्या त्यात बावधन.
बावधन आहे ना. आणि रेंज मध्ये आपल्याला हे करू शकतो का आपण? बावधनच काय आहे तुमचा रेडी पोझिशन आहे का कसं?
आता ना बावधन या 1 BHK जे आहे ते डिसेंबर एंड पर्यंत मिळतील सर.
वा, डिसेंबर एंड पर्यंत?
हो या, डिसेंबर 20 पर्यंत मिळून जाईल तुम्हाला.
ओके ओके ओके, ठीक आहे. बावधनच बहुतेक मी प्रेफर करीन बघ.
ओके ओके.
हो
चालेल, तिथे फक्त थोडस एक असे ते पीएमसी मध्ये असल्यामुळे तिथे 1 BHK 53 लाखापर्यंत जातो. हो हो हो, कारण सिटीच्या जेवढं जवळ गेल तेवढं तुम्हाला रेट वाढणार सर.
मी माझं बजेट साधारणपणे मॅच टू मॅच 50 पर्यंत धरत होतो. कमी करता येईल का?
थोडंफार कमी करता येईल तुम्हाला म्हणजे. पण कसं आहे,
माझं 50 पर्यंत झालं तर मी कम्फर्टेबल आहे.
ओके, कारण म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं की सर आपण आता ऑगस्ट मध्ये जर का तुम्ही आलात तर मग आपल्याला करता येईल. नंतर मग रेट जसं जसं ते पोझिशन पर्यंत येईल तसं तसे अजून रेट वाढत जाते. मग कमी करायचे
चान्स कमी होतात.
आता
झालंय कसं की घेऊ पण शकत नाही आणि काय
बोलू पण. आता बरेच जण पण सर आमच्या कसे ऑनलाइन बुकिंग करतात म्हणजे 1 लाख रुपये पाठवून देतात टोकन अमाऊंट म्हणून.
कसं आहे ना, तसं मी माझी करार कशी काय हरकत नाही पण मलाही ना आधी
बघायला.
आणि थोडक्यात तसेच आम्हाला बाकीच्या सगळ्या गोष्टीला बघायला. माझी आई आता 80+ आहे. तर त्या दृष्टीने सुद्धा मला थोडस बघायला लागेल ना.
हो बरोबर.
मी आत्ता ज्या जिथे आहे तिथे आत्ता आईचा कम्फर्ट झोन इतका आलेला आहे